नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र शेगाव येथून निघालेली मानाची श्री संत गजानन महाराजांची पालखी आज मराठवाड्यात दाखल झाली. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्याच्या वाढोना फाटा इथं ही दिंडी मराठवाड्याच्या भूमीत पोहोचली आहे. दिंडी दाखल होताच परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या पालखीचा पहिला मुक्काम सेनगाव इथंच तर उद्या दुसरा मुक्काम हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस कराळे इथं होणार आहे. त्यानंतर औंढा मार्गे ही पालखी पंढरपूरकडे रवाना होईल. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी अंतर्गत 1563 विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा आज देशभरातील विविध 7 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 दरम्यान होत आहे. 5 मे रोजी झालेल्या परीक्षेत उशीर झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना ग्रेस म्हणजेच वाढीव गुण प्रदान केले होते ते सर्वोच्च न्यायालयात रद्द करण्यात आले. त्यानंतर ही पुनर्परीक्षा घेतली जात आहे. त्याचवेळी वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीची आज नियोजित नीट पीजी परीक्षा रद्द झाली आहे. आता या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केलं जाईल असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. दरम्यान नीट परीक्षेच्या गोंधळावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यावर पहिल्या 100 दिवसात अनेक क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्याचप्रमाणे अनेक क्रांतिकारी गोष्टी घडल्या आहेत. पहिल्या 10 दिवसातच यूजीसी नेट परीक्षा रद्द झाली. आता नीटची पदव्युत्तर परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली. देशाच्या भविष्यासोबत केंद्र सरकार अक्षरशः खेळत आहे असा आरोप पाटील यांनी केला. आज जागतिक ऑलिम्पिक दिन. यानिमित्त देशभरात क्रीडाविषयक विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणाऱ्या ऑलिम्पियन आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान, ऑलिम्पिक दौड, हॉकी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांनी हा दिवस राज्यात साजरा होत आहे. केंद्रीय क्रीडामंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी यानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. खेळातून एकता आणि शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस सर्वांनी साजरा करावा असं आपल्या संदेशात त्यांनी म्हटलं असून यावर्षी होत असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी तयारी करणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खेळाच्या माध्यमातून समाजात एकता, समता, बंधुता, खिलाडूपणाची भावना रुजवणं, याद्वारे सुसंस्कृत, समर्थ, सशक्त, निरोगी समाज घडवण्याचा प्रयत्न राज्य शासनासह क्रीडा संघटना आणि कार्यकर्ते करत आहेत. या दिनाच्या निमित्तानं या सर्वांसह खेळाडू आणि क्रीडाप्रेमी नागरिकांचे आभार मानतो असं पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. ऑलिम्पिक पदक विजेते घडवण्यासाठी, खेळाडूंचा दर्जा उंचावण्यासाठी काम केलं जात असून आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्र देशाला सर्वाधिक पदकं जिंकून देईल असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. भारताचा टेनिसपटू सुमित नागल यानं यावर्षी जुलै ऑगस्टमध्ये आयोजित ऑलिम्पिकमध्ये टेनिसच्या पुरुष एकेरीत आपलं स्थान पक्क केलं आहे. तर भारताच्या के रोहन बोपन्ना आणि एम श्रीराम बालाजी या जोडीची टेनिसच्या पुरुष दुहेरीसाठी याआधीच निवड झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीसमोर मागील 4 दिवसांपासून विद्यार्थी विविध मागण्यांसाठी साखळी उपोषणाला बसले आहेत. SFI विद्यार्थी संघटनेनं या आंदोलनाचं नेतृत्व केलं असून विविध विद्यार्थी संघटनांनी त्याला पाठिंबा दिला आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ वाल्मिक सर्वदे यांच्यासोबत उपोषणकर्त्यांची चर्चा झाली, मात्र त्यात तोडगा निघाला नसल्यानं आज चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियावर 21 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियासमोर अफगाणिस्ताननं 6 बाद 148 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला 20व्या षटकाचे 4 चेंडू शिल्लक असताना सर्व भाग 127 धावाच करता आल्या. दरम्यान आता सुपर 8 फेरीच्या गट 1 मध्ये गुणांकनानुसार पहिल्या स्थानावर असलेल्या भारताचा उद्या ऑस्ट्रेलियासोबत सामना आहे. सुपर 8 मधील दोन्ही सामने जिंकणाऱ्या या भारताची स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेशाकडे दमदार वाटचाल सुरू आहे. सद्यस्थितीत सुपर 8 मधील अद्याप काही सामनेच शिल्लक असताना सर्व संघांची परस्परांच्या यशापशयानुसार मिळणाऱ्या गुणांकनानुसार उपांत्य फेरीत प्रवेशासाठीची चुरस कायम आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधी ऐकू शकता. नमस्कार.